अन्न परिरक्षण, फूड प्रिझर्वेशन. अन्न परिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थिती टिकवणे. अन्न परिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्न पदार्थाचे पोषण मूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद आणि गुणवत्ता यांवर दुष्परिणाम घडवून आणणाऱ्या घटकांवर नियंत्रण राखणं शक्य होतं. अन्न पदार्थ खराब होण्याची कारणं अनेक असल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या अन्न पदार्थांसाठी आणि तो किती काळ सुरक्षितपणे साठवायचा आहे यानुसार परिरक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती उपयोगात आणल्या जातात. सुमारे 10,000 वर्षापूर्वी जेव्हा शेती आणि पशुपालनाचा उदय देखील झालेला नव्हता तेव्हा मानवाने नैसर्गिकरित्या परिरक्षित झालेले खाद्यपदार्थ कसे गोळा करावेत आणि ते दीर्घकाळ कसे टिकवावेत याचं ज्ञान प्राप्त केलं होतं. अश्मयुगातील मानव तेलबिया आणि इतर बिया हिवाळ्यासाठी साठवून ठेवत असे. तसंच मांस आणि मासे उन्हात वाळवले असता ते टिकू शकतात याचाही त्याने शोध लावला होता. अशा रीतीने इतिहासपूर्व काळापासून अन्न परिरक्षणाच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ अन्न पदार्थ सुकविणे, आंबविणे म्हणजेच किण्वन या काही जुन्या पद्धती होत. नवीन पद्धतींमध्ये पाश्चरीकरण, निर्जलीकरण, किरणीयन आणि रासायनिक परिरक्षकांचा उपयोग आदींचा समावेश होतो. अन्न ही मानवाची एक प्राथमिक गरज आहे. जगाच्या वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी उत्पन्न वाढविणे आणि उपलब्ध असलेले अन्न पदार्थ योग्य प्रकारे परिरक्षित करून साठविणे हे अत्यावश्यक आहे. अन्न परिरक्षणाच्या पद्धती मुख्यत्वे एक, हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ रोखणे आणि दोन, सूक्ष्मजीव पूर्णपणे नष्ट करणे या दोन तत्वांवर आधारित आहेत. अन्न पदार्थात सूक्ष्मजीवांची हानिकारक वाढ होण्यासाठी ज्या घटकांची अनुकूलता आवश्यक असते, उदाहरणार्थ पाणी, ऑक्सिजन, योग्य तापमान इत्यादी, त्यांचं नियंत्रण केल्यास ही वाढ थांबविणे शक्य असते. अन्न परिरक्षणाच्या पद्धती शुष्कन अर्थात सुकविणे व निर्जलीकरण. उष्णतेचा उपयोग करून अन्न पदार्थातील पाण्याचा अंश कमी केल्यास त्यातील सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते. आधुनिक काळात यासाठी गरम पेट्यांचा उपयोग केला जातो. नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशात गहू, तांदूळ, मका, ओट, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्ये, अनेक प्रकारच्या भाज्या, फळे, मासे आणि मांस वाळवून त्यांची साठवण केली जाते. यात काही भाज्या, मांस आणि मासे खारवून म्हणजे मीठ लावून वाळवतात. निर्जलीकरण म्हणजे पदार्थातील पाण्याचा अंश पूर्णपणे काढून टाकणे, उदाहरणार्थ दुधापासून दुधाची भुकटी बनवणे. तसंच अनेक प्रकारच्या फळभाज्यांचं सूप करून चूर्ण तयार करणे होय. निर्जलीकरणामुळे मूळ पदार्थाच्या स्वरूपात आणि चवीत फरक पडतो, परंतु असे पदार्थ जास्त दिवस टिकू शकतात. अनेक प्रकारचे तयार अन्न आणि बाजारात उपलब्ध असलेले बालकांसाठीचे अन्न याच पद्धतीचा वापर करून बनविलेले असते. काही अन्न पदार्थांचे ऑक्सिडीकरण होऊ नये म्हणून कमी तापमानाला आणि निर्वात स्थितीत त्यांचे बाष्पीकरण केले जाते. पाश्चरीकरण. या पद्धतीमध्ये दूध किंवा तत्सम द्रव पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत म्हणजे 141 डिग्री सेंटीग्रेड गरम करून ताबडतोब थंड करतात. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात सूक्ष्मजीवांचा नाश होतो आणि द्रव पदार्थ जास्त काळ टिकू शकतात. प्रशीतन व संशीतन म्हणजेच गोठण. कमी तापमानाला अन्न पदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो. या तत्वावर वरील पद्धती आधारित आहेत. शीतकपाटाच्या म्हणजे फ्रीजच्या उपयुक्ततेमागे हेच तत्व आहे. शिवाय गोठण पद्धतीमध्ये पाण्याचं रुपांतर बर्फात झाल्यामुळे हानिकारक सूक्ष्मजीवांच्या जीवनक्रमासाठी आवश्यक असलेलं पाणी हे द्रावकाच्या स्वरूपात उपलब्ध नसते. त्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊन अन्नपदार्थ कित्येक आठवडे वा महिने टिकू शकतात. संशीतक, निर्जलीकरण, फ्रीज ड्राईंग पद्धतीमध्ये अन्नपदार्थ वेगाने गोठवले जातात आणि नंतर ते उच्च निर्वात केलेल्या कक्षात ठेवतात, त्यामुळे अन्नपदार्थांची संरचना स्थित राहते. डबाबंदकरण किंवा कॅनिंग या पद्धतीमध्ये अन्नपदार्थ डब्यात टाकून ते उकळले जातात, ज्यामुळे संपूर्ण निर्जीवीकरण होते. त्यानंतर डबा पूर्णपणे सीलबंद केला जातो. डबा उघडेपर्यंत आणि अन्नपदार्थाच्या प्रकारानुसार विशिष्ट कालावधीपर्यंत त्या पदार्थावर कोणताही परिणाम होत नाही. या पद्धतीत डबा हे प्रातिनिधिक उदाहरण दिले आहे. त्याऐवजी बाटली, कागदाचा खोका, अॅल्युमिनियमच्या पातळ पत्र्यापासून बनविलेली पाकिटं इत्यादी कोणतेही प्रकार जे सीलबंद करता येणं शक्य असते चालू शकतात. मोठ्या व्यापारी शीतगृहात विविध शेतमालाची आणि खाद्यपदार्थांची साठवण करताना संशीतनासाठी स्थिर किंवा वाहत्या थंड हवेचा उपयोग केला जातो. त्यामुळे पदार्थाची चव आणि पोत जसाच्या तसा राहतो. संहतीकरण, परिरक्षण. अन्नपदार्थातील पाण्याचा अंश उष्णतेप्रमाणेच साखर, मीठ अथवा तत्सम पाण्याला बांधून ठेवणाऱ्या पदार्थांच्या वापरानं कमी करता येतो. यासाठी काही नायट्रेट व नायट्राइट क्षारांचाही उपयोग केला जातो. विविध प्रकारच्या फळभाज्यांची उदाहरणार्थ कैरी, लिंबू, आवळा, करवंद इत्यादी लोणची तयार केली जातात. यासाठी मीठ, व्हिनेगर आणि वनस्पती तेलाचा वापर केला जातो. साखर आणि इतर रासायनिक परिरक्षक वापरून मुरंबे बनवले जातात. पेठा या मिठाईत परिरक्षित कोहळा असतो. यात साखरेचे स्फटीकरण झालेले दिसून येते. काही खाद्यपदार्थ, विशिष्ट पदार्थ उदाहरणार्थ जिलेटीन, मक्याचे पीठ, आरारूटचे पीठ घालून शिजवले असता ते घनीभूत होतात. परिवर्तित वातावरण. खाद्यपदार्थांच्या भोवतालच्या वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी केल्यास अन्न परिरक्षण होऊ शकते. उदाहरणार्थ धान्याचे कॅन भरताना तळाशी शुष्क बर्फाचा तुकडा ठेवून नंतर त्यात धान्य भरले जाते. कॅनमधील जास्तीची हवा काढून टाकली जाते. संप्लवनामुळे शुष्क बर्फातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. अशा वातावरणामुळे कीटक आणि बुरशीच्या वाढीला अटकाव होतो. असे धान्य 5 वर्षांपर्यंत टिकते. डाळी किंवा इतर खाद्यपदार्थांवर तेलाचा एक थर चढवून त्या टिकविता येतात. निर्वात सीलिंग पद्धतीनेही अनेक पदार्थ सीलबंद केलेले असतात. कार्बन डायऑक्साईड प्रमाणे नायट्रोजनचा उपयोग परिवर्तित वातावरणासाठी केला जातो. बाजारात मिळणाऱ्या वेफर्स वगैरेंची पाकिटे याच प्रकारे बनवली जातात. किरणीयन या पद्धतीमध्ये अन्नपदार्थांवर आयनीभवन करणाऱ्या प्रारणांचा मारा करतात. उदाहरणार्थ उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन त्वरकांद्वारा म्हणजेच ॲक्सिलरेटरद्वारा निर्मित क्ष किरण किंवा किरणोत्सारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित गॅमा किरण यांचा मारा करतात. या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव, बुरशी आणि कीटकांचा नाश होतो. फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढल्यामुळे त्यांची कमी हानी होते. अंकुरणाची प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे, कांदे इत्यादी जास्त कालावधीसाठी टिकू शकतात. किरणीयन प्रक्रियेचा अवलंब करण्यापूर्वी विशिष्ट अन्नपदार्थांवर कोणत्या प्रकारच्या प्रारणांचा किती मात्रेत आणि किती कालावधीसाठी मारा करावयाचा याचा सखोल अभ्यास केला जातो. महाराष्ट्रात लासलगाव येथे कांदे आणि बटाटे यांवर आणि नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थांवर किरणीयन करणारी संयंत्रे उभारलेली आहेत. सूक्ष्म जंतूंद्वारा परिरक्षण. खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी लॅक्टिक आम्ल तयार करणारे सूक्ष्म जंतू फार उपयुक्त असतात. किण्वनाच्या सहाय्याने तयार केलेले विविध खाद्यपदार्थ अनेक देशांमध्ये वापरतात. चीज हा दुधापासून बनवलेला पदार्थ होय. यात दुधाच्या मूळ स्वरूपाचा मागमूस देखील नसतो. चीजमध्ये असंख्य प्रमाणात लाभकारक सूक्ष्मजीव उपस्थित असतात आणि त्यामुळे हानिकारक सूक्ष्मजीवांचा प्रभाव पडत नाही. चीज हे नुसतेच साठविले तरी ते अनेक महिने किंवा वर्षांपर्यंत टिकू शकते. रासायनिक संस्करण. खाद्यपदार्थांच्या परिरक्षणासाठी लवणे, आमले व शर्करा यासारखी रसायने वापरली जातात. ही परिरक्षक रसायने विविध प्रकारे कार्य करतात. प्रामुख्याने बेन्झोएट, नायट्राइट व सल्फाइट प्रकारचे रासायनिक परिरक्षक अन्न पदार्थ टिकवण्यासाठी वापरले जातात. सॉस, जॅम, जेली तसेच अनेक खाद्यपदार्थांवर त्यात वापरलेल्या रासायनिक परिरक्षकाच्या नावाचा उल्लेख केलेला असतो. ही नोंद सागर वीणा यांनी लिहिली आहे.